शिकवता तुला आणि मला प्रभूला भेटवता सतरा गोष्टी नवीन काही शिकवता तुला आणि मला प्रभूला भेटवता
येशूनी 5,000 जेव घातले
कसे आता ते घरी परतती एका मुलाने 5 भाकऱ्या 2 मासे आणले येशूने आशीर्वाद दिला सर्व पोटभर जेवले
ही कहाणी शिकवते ही बाग येशू कडे मिळे प्रत्येक गरजेचे उपकार ही कहाणी शिकवते ही बाग येशू कडे मिळे प्रत्येक गरजेचे उपकार
17 गोष्टी नवीन काही शिकवता प्रभूला भेटवता
17 गोष्टी नवीन काय शिकवता तुला आणि मला प्रभूला भेटवता